चीनी मंडी .com पॉडकास्ट।
सरकारकडून जीएसटी अंमलबजावणीसाठी SMS द्वारे सूचना। सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या संचालकांना SMS द्वारे जीएसटी कर परताव्याबाबत विविध सूचना पाठवण्याची पद्धत चालू करून सरकारनं जीएसटी अंमलबजावणीत अधिक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे। विविध कंपन्यांच्या संचालकांना याबाबतीत SMS प्राप्त झाल्यावर त्यांनी कर परताव्यातील त्रुटी सुधारल्या आहेत। ही पद्धत सरकार वापरत असलेल्या 5 इशारा प्रणालीपैकी एक आहे। संचालकांना असा मेसेज गेल्यामुळे त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या कर्मचाऱ्यांकडून GST भरण्यासंदर्भात काही उणीव राहून गेली असल्यास त्याच्या सुधारणेचा पाठपुरावा संचालकांना करता येईल। मात्र ही सुविधा दरमहा 1 लाखाच्या वर GST भरणाऱ्या कंपन्यांसाठी आहे।